नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं सुरुवात. सरकारकडून 18 विधेयकं मांडली जाणार. 90 लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी 92% शेतकऱ्यांना मदत मिळाली, मुख्यमंत्र्यांची माहिती. विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेससह विरोधी पक्षांची सरकारवर टीका. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या घोटाळ्यासंबंधी 11 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. आणि राज्यात तापमानात लक्षणीय घट, येत्या 2 दिवसात विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं सुरुवात होत आहे. 14 तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात 18 विधेयकं मांडली जाणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देत हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं ठरेल असा विश्वास व्यक्त केला. मराठवाडा आणि विदर्भातल्या सर्वच महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या सुमारे 90 लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी 92% शेतकऱ्यांना मदत मिळाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
जवळपास 92% शेतकऱ्यांना जे पूरग्रस्त शेतकरी होते आणि त्यांच्या 90 लाखाच्या वर मदत मिळालेली आहे. 8% जे शेतकरी आहेत ते केवायसीचा त्यांचा प्रश्न आम्ही बघितलं. केवायसीचा प्रश्न असलेले जवळपास 12 लाख शेतकरी होते, त्यातल्या 1.5 लाख जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न आतापर्यंत आपण सोडवलेला आहे आणि नियंत्रण सोडवण्यात आलं. ते सोडवण्याबरोबर त्यांना आपण ते पैसे देणार आहोत. त्यामुळे हे म्हणणं की शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, अभ्यास न करता केलेलं अशा प्रकारचं हे विधान या ठिकाणी आहे. जवळपास 92%
विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भात जो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती घेतील तो आम्हाला मान्य असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विरोधकांच्या सगळ्या विषयांवर अधिवेशनात चर्चा करायला सरकार तयार आहे. विरोधकांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देऊ असंही ते म्हणाले. दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सत्ताधाऱ्यांनी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवलं आहे, त्यामुळे सरकारचा राज्यघटनेवर अविश्वास असल्याचा संशय निर्माण होतो अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. ते म्हणाले,
1985 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी पण त्यावेळेस विरोधी पक्षनेते पद गेलेलं होतं. आम्ही कधीही काँग्रेसनी सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही. पण विरोधकांची भीती वाटते की काय, किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे, वाटेच्या पद्धतीनं राज्याचा गाळा घ्यायचा आणि काम करायचं आहे, त्यामुळे ही दोन्ही पदं रिक्त ठेवून जर चहापानावर बोलत असतील तर त्यावर बहिष्कारच करणं बरं हे समजून आम्ही तो निर्णय घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यावेळी उपस्थित होते. कापसावरचा आयात कर 11% शून्य टक्के केल्यानं राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपैकी 38% जास्त शेतकरी राज्यातले आहेत अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. तर राज्यात अल्पवयीन मुली असुरक्षित आहेत, कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून महारवतनाची जमीन नियमबाह्य पद्धतीनं खरेदी केल्याप्रकरणी जमीन विकत घेणाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. भोगवटादार वर्ग 2 जमिनी अकृषिक करण्यासाठी बँकांकडे गहाण ठेवताना आकारल्या जाणाऱ्या तारण शुल्काबाबतचा कायदेशीर पेच आता सुटला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 36(4) सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. काल नागपूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सशस्त्र सेना ध्वजदिन काल पाळण्यात आला. देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांचा आणि शहीदांचा सन्मान करण्यासाठी 1949 पासून 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी त्यांचं 1 महिन्याचं वेतन दान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त सशस्त्र दलातल्या शूर सैनिकांप्रती आपली मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. सशस्त्र दलाच्या पराक्रम आणि सेवेचा सन्मान म्हणून सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहनही पंतप्रधानांनी यानिमित्त केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष झाल्यानिमित्त आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत या गीतावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला सुरुवात करतील.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
गोव्यात आरपोरा इथल्या एका नाईटक्लबमध्ये शनिवारी रात्री लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची संख्या 25 पोहोचली आहे. मृतांमध्ये 4 पर्यटकांसह बहुतांश क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही आग गॅस सिलेंडर स्फोटामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलं गेलं नसल्याचंही वृत्त आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली असून यात क्लबचा मुख्य सरव्यवस्थापक आणि 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून 220 जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली. मात्र लवकरच आपली सेवा पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू असून 1,500 जास्त उड्डाणं चालवायचं आश्वासन इंडिगोनं आपल्या निवेदनात दिलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विमान उड्डाणांवर झालेल्या परिणामांमुळे भारतीय रेल्वेनं आपल्या विविध विभागांमध्ये पुढच्या 2 दिवसांसाठी 89 विशेष गाड्या सोडायची घोषणा केली आहे. मध्य रेल्वे विभागात पुणे ते बंगळुरू, पुणे ते दिल्ली आणि मुंबई ते दिल्ली यासह विविध मार्गांवर 14 विशेष गाड्या, पश्चिम रेल्वे विभागात भिवानी ते मुंबई आणि मुंबई ते शकूरबस्ती अशा विविध मार्गांवर 7 विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वे विभागात चोरचापल्ली ते शालिमार, सिकंदराबाद ते चेन्नई एगमोर आणि हैदराबाद ते मुंबई अशा 3 विशेष गाड्या चालवल्या जातील. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. आपत्कालीन सेवा, स्वच्छता स्थिती, औषधी साठा, विविध विभागांचं कामकाज, यंत्रसामग्रीची कार्यस्थिती यांची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रियाही आरोग्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या आणि त्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. दरम्यान आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात आढावा बैठकही काल आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. जनहिताचा विचार करून डॉक्टर, सुश्रुषा कर्मचारी तसंच रुग्णांशी संबंधित अनेक महत्वपूर्ण सूचना यावेळी मांडण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मातोश्री पाणंद रस्ते योजनेच्या कामातल्या घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी कारवाई केली आहे. यात 7 रोजगार सेवकांच्या सेवासमाप्तीचे आदेश देण्यात आले असून 2 सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, 7 अभियंते आणि 2 संगणक कर्मचारी अशा एकूण 11 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. फुलंब्री तालुक्यात 33 गावांमध्ये 96 कामांसाठी मजुरांचं एकच सामूहिक छायाचित्र तसंच महिला मजुरांच्या जागेवर पुरुषांचे तर पुरुषांच्या जागेवर महिलांची छायाचित्र देऊन 5,18,00,000 रुपयांची देयकं उचलल्याच्या वृत्तावरून तात्काळ ही कारवाई करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या सप्तशृंगी देवीच्या गडाजवळ इनोव्हा कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाला. काल संध्याकाळी हा अपघात झाला. मृत सर्वजण नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथले रहिवाशी होते. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याच्या मागणीचं निवेदन खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना काल सादर केलं. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड न करता पोलीस गस्त वाढवणं, रात्री विशेष पथक नियुक्ती, सीसीटीव्ही प्रणाली बळकटीकरण आदी मुद्द्यांचा यात समावेश आहे. राज्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. येत्या 2 दिवसात विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. दरम्यान राज्यात काल सर्वात कमी 8.2 सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. परभणी इथं 11.5 तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव तसंच बीड इथं सरासरी 12 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं सुरुवात. सरकारकडून 18 विधेयकं मांडली जाणार. 90,00,000 अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी 92% शेतकऱ्यांना मदत मिळाली, मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या घोटाळ्यासंबंधी 11 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.